जय जानकी दुर्गेश्वरी बाईजी बावनी।
नमो देवै महादेवै शिवाय सततम् नमः। नम प्रकृतै भद्रायै नियता प्रणतः स्मताम्। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते। जय जगदम्बा जय जननी, जय जय बायजी स्वरूपिणी। कृपा सावी भक्तगणी नम्र विनंती तव चरणी। सुभक्त होती बालपणी नित्यमाल जाई पूजनी। दूध भुजंगा पाजूनी प्रसन्न केला शूलपाणी। नवरात्रीचा प्रथम दिनी तुझला नेती उचलोनी। नवदुर्गे सहराहुनी गीते जोगवा गाऊनी। पुन्हा प्रकटली या अवनी कडाप करणीच्या चरणी। गणदेवीला आलीस प्रकट जाहली भक्तास। भक्ता होई संतोष नित्य वंदिती चरणास। गंगादारी अणलीस मुक्त पिशाचे केलीस। भुजंग मणिधर येऊनी नित्य वंदितो तव चरणी। निघती कोनाड्या मधुनी असंख्य श्रीफल क्षणोक्षणी। अगाध ऐसी तव करणी प्रकटे कल्पतरु भुवनी। दर्शन देशी भक्तास देवी स्वरूपी दिसतेस। नवरात्रीच्या दिवसात दिसशी दोन स्वरूपात। घरात आणि गर्भ्यात दादा आश्चर्ये बघत। गणदेवीला राहुनी धावा भक्तांचा श्रवणी। नवसारित तू प्रकटली भक्ता संरक्षित झाली। चक्षुहीन शिशुपुत्राला चक्षु अर्पुनी तोषविला। त्र्यंबक बुडता पाहुनी धावुनी घेशी उचलोनी। वीट उडाली ती जैसी झेलून पाठीवर घेशी। खोपकरांना संरक्षी सर्वा भूती तव साक्षी। वीज चमकता नभातून दाखविशी तिज रोखून। दिव्य शक्ती ही पाहून जनकरिती पदवंदन। महिमा तुमचा जाणून स्वर्गातून ये गजानन। आमंत्रण तुझ देऊन देवही करिती सन्मान। हट्ट पुरविला बालेचा दर्शन महिमा हासाचा। गंगा अणुनी दारात कन्येला तू दाखवित। वायू वेगे गेलीस पावागडी अंबाजीस। तिथे चुंदडी नेसविली ती कन्येला अर्पियली। करणी गर्भावर केली अपंग बालिका झाली। कृपा दृष्टीने न्याहळिले, सुदृढती जत क्षणी केले, पावागडी महाकालीला दर्शन घेण्यास्तव गेला, भ्रमर धावले सहायार्थ उघडूनी दरवाजा देत, व्याघ्र येऊनी मार्गात तव चरणाला वंदित, कलश घेऊनी येई करी बालकालिका सामोरी, पाणी पाजुनी या गेली प्रचिती भक्तांना आली, आळ चोरीचा लग्नात घेऊन केले कलंकित, सालंकृत रूप दाखवुनी भयभीत केले सकल मनी, निपुत्रिकाला पुत्र दिले तू कुलदीपक वाचविले, जे जे भक्ता मनी वसले ते ते अरुपुनी तोषविले, सयाजी राजे धीमंत भुंगा होऊनी यायेत, दर्शन मरणोत्तर घेत वंदुनी पदकमला जात, अगम्य पाहुनी ही लीला स्तवने प्रार्थु बायजिला, परलोकी तू गेलीस तरीही भक्ता पावलीस, स्वप्ना मध्ये येऊन किंवा सन्मुख प्रकटून, मार्ग सुभक्ता दाखविशी इच्छित फल प्राप्ती देशी, ऐसा महिमा बायजीचा निशिदिनी मनी हा स्मरायचा, सुसंधी होईल जी प्राप्त प्रेमे गावे हे गीत, वरद कृपा त्या लाभेल बायजी भक्ता उद्धरील, जय जगदंबा जय जननी जय जय बायजी स्वरूपिणी, कृपा असावी भक्तगणी नम्र विनंती तव चरणी।